सर्व एचपी गॅस ग्राहकांना कळवण्यात येते की आपल्या गॅसचे ई केवायसी करणे बाकी आहे. ई केवायसी न केल्यास आपली सबसिडी व गॅस कनेक्शन बंद होऊ शकते. म्हणून ज्या एचपी ग्राहकांची ई केवायसी बाकी आहे त्यांनी त्वरित बोरावके एचपी गॅस एजन्सी मध्ये जाऊन आपल्या गॅसची ई केवायसी करून घेणे. ई केवायसी साठी आपल्या गॅसचे पुस्तक, आधार कार्ड, बँक पासबुक आणि ज्या व्यक्तीच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्या व्यक्तीने समक्ष येऊन संपर्क करणे. आमचा पत्ता, बोरावके एचपी गॅस एजन्सी, अशोक बँकेजवळ, भगवान महावीर पथ, श्रीरामपूर. फोन नंबर 024 22 23 55.